पहिले करिंथकरास पत्र अध्याय 9. मी मुक्त नाही का? मी प्रेषित नाही का? आमचा प्रभू येशू याला मी पाहिले नाही का? तुम्ही माझे प्रभूमधील काम नाही का? जरी मी इतरांच्यासाठी प्रेषित नसलो तरीही तुमच्यासाठी मी एक आहे, कारण तुम्ही प्रभूमध्ये असलेल्या माझ्या प्रेषितपणाचा शिक्का आहात. जे माझी परीक्षा घेऊ पाहतात त्यांच्याविरुद्ध माझा बचाव असा आहे, मला खाण्याचा आणि पिण्याचा हक्क नाही काय? इतर प्रेषित प्रभूचे भाऊ आणि पेत्र यांच्यासारखे एखाद्या विश्वासणाऱ्या व्यक्तीला पत्नी करून घेण्याचा मला हक्क नाही काय? का फक्त बर्नबा व मलाच आमच्या उपजीविकेकरता काम न करण्याचा हक्क आहे? स्वतःच्या खर्चाने सैनिक म्हणून सेवा करणारा असा कोण आहे? द्राक्षमळा लावून द्राक्षे खात नाही असा कोण आहे? किंवा मेंढ्यांचे कळप पाळून कळपाचे काही दूध पित नाही असा कोण आहे? फक्त मानवी दैनंदिन व्यवहारानुसार मी हे सांगत नाही तर नियमशास्त्र सुद्धा हेच सांगत नाही का? मोशेच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे,
मळणी करीत असताना बैलाला मुसके घालू नकोस.
देव बैलांची काळजी करीत नाही, तो खात्रीने आमच्याविषयीच सांगत नाही काय? होय, ते आमच्यासाठीच लिहिले होते, कारण जो नागरतो त्याने अपेक्षेने नागरावी आणि जो मळणी करतो त्याने पिकात वाटा असावा, या हेतूने मळणी करावी. जर आम्ही तुमच्या फायद्यासाठी आध्यात्मिक बी पेरले तर तुमच्यापासून अनेक गरजांची कापणी केली तर ती मोठी गोष्ट आहे काय? जर इतरही तुमच्यापासून ही गोष्टीची कापणी करण्याच्या या अधिकारात सहभागी होत असतील तर तसे करण्याचे आम्हालाही यापेक्षा अधिक मोठे कारण नाही काय? परंतु आम्ही हा अधिकार बजावला नाही, त्याऐवजी ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या मार्गात अडथळा येऊ नये म्हणून आम्ही सर्व गोष्टी सहन करतो. तुम्हाला माहीत नाही काय, मंदिरात जे काम करतात ते त्यांचे अन्न मंदिरातून घेतात आणि जे नियमितपणे वेदीची सेवा करतात ते वेदीवर जे अर्पण केले जाते त्यात सहभागी होतात. त्याचप्रकारे प्रभूने आज्ञा केली आहे की जे सुवार्ता गाजवितात त्यांनी त्या सुवार्ता गाजवण्याकडून आपला चरितार्थ चालवावा. परंतु मी या कोणत्याही अधिकाराचा वापर केला नाही आणि माझ्या बाबतीत असे घडावे म्हणूनही मी हे लिहिले नाही, कारण माझे अभिमान बाळगण्याचे कारण कोणी हिरावून घेण्यापेक्षा मी मरण पत्करीन. कारण जर मी सुवार्ता गाजवितो तर मला अभिमान बाळगण्याचे काही कारण नाही, कारण मला ते करणे आवश्यक आहे. आणि जर मी सुवार्ता गाजविली नाही तर माझ्यासाठी ते किती वाईट असेल? कारण जर मी हे स्वेच्छेने करतो तर मी बक्षिसास पात्र आहे. पण जर एखादे कार्य माझ्यावर सोपिले आहे जे माझ्या आवडीने नव्हे तर माझे बक्षीस कोणते? ते हे की मी फुकट सुवार्ता सांगावी, यासाठी की सुवार्ता सांगत असताना मी वेतन मिळण्याच्या अधिकाराचा पूर्ण उपयोग करू नये. कारण जरी मी सर्व लोकांपासून मुक्त असलो तरी मी स्वतःला सर्व लोकांचा गुलाम करून घेतले आहे, यासाठी की मी अधिक मिळवावे. यहुदी लोकांना जिंकण्यासाठी यहुदी लोकांसाठी मी यहुदी झालो, जे नियमशास्त्राधीन आहेत त्यांच्यासाठी मी नियमशास्त्राधीन असणाऱ्या लोकांसारखा झालो. जरी मी नियमशास्त्राधीन नाही तरी तसा झालो, यासाठी की जे नियमशास्त्रविरहित आहेत त्यांना मी नियमशास्त्रविरहित असा झालो. जरी मी देवाच्या नियमशास्त्राशिवाय नाही तरी मी ख्रिस्ताच्या नियमाधीन आहे, यासाठी की जे नियमशास्त्रविरहित आहेत त्यांना जिंकता यावे. जे दुर्बल आहेत त्यांच्यासाठी मी दुर्बल झालो, यासाठी की दुर्बलांना मला जिंकता यावे. मी सर्वांसाठी सर्व काही झालो आहे, यासाठी की त्या आशीर्वादाचा वाटेकरी मला होता यावे. तुम्हाला माहीत नाही का, मैदानातील शर्यतीत धावणारे सर्व धावतात परंतु एकालाच बक्षीस मिळते? अशा प्रकारे धावा की तुम्ही ते जिंकाल. प्रत्येक जण जो शर्यतीत धावतो तो सर्व बाबतीत कडक रीतीने प्रशिक्षण घेतो, आत्मसंयमन करतो. ते नाशवंत गौरवाचा मुगुट मिळविण्यासाठी असे करतात, परंतु आम्ही अविनाशी मुगुट मिळविण्यासाठी करतो. यास्तव मी अनिश्चितपणे नाही तर ज्याला ध्येय आहे अशासारखा धावतो. तसेच जो कोणी नुसताच वाऱ्यावर प्रहार करीत नाही तसे मी मुष्टियुद्ध करतो. त्याऐवजी मी आपल्या शरीराला कठोरपणे वागवितो आणि त्याला ताब्यात आणतो, म्हणजे दुसऱ्यांना उपदेश केल्यानंतर देवाकडून मी नाकारला जाऊ नये